त्रिमूर्ति दत्त अवतर लाभुवरी हो, दत्त दिगंबर अवतर लाभुवरी हो, ब्रह्मा विष्णु महेश आले, ब्रह्मा विष्णु महेश आले त्या त्रिघरी, पत्नी अनुसया पतिव्रता बागाजी आले परीक्षा घेण्या तिन्ही देव बागाजी, नणासाठी यात्री ऋषी गेले होते जी, अनुसया होती व्यक्तीच आश्रमातजी, रूप गोसाव्यांच घेतलं देवानी गोजी, माई भिक्षा वाढावी अम्मा गोसाव्यानजी, दारी भिक्षे करी पाहून आनंदलीजी, पायी धुवून त्यांचे आसन दिले बागाजी, वरून भोजन पानावरी आली घेऊन सत्वरी, ब्रह्मा विष्णू महेश आले, ब्रह्मा विष्णू महेश आले त्या त्री घरी, गोसावी म्हणती भिक्षा नको आमाजी, अत्री रमणा नग्न होऊन वाढ भिक्षाजी, बोल ऐकून त्यांचे चकित झाली बागाजी, तिने मनामध्ये त्यांना ओळखलेजी, माझी परीक्षा घेण्या दिवस आले बागाजी, ध्यान केले पतीच्या अंतरी तीर्थ शिंपडले त्यांचे वरी, ब्रह्मा विष्णू महेश आले, ब्रह्मा विष्णू महेश आले त्या त्री घरी, झाला चमत्कार रात्री आश्रमात जी, झाली गोसाव्यांची तीन बाळे बागाजी, खेळती मांडी वरती स्तन पान करून जी, आले स्नान करून आत्री ऋषी बागाजी, देवांना पाहून नमस्कार केला जी, ब्रह्मा विष्णू महेश सामोरी त्रिदेव आत्री घरी, हे योगी राजा अवतारी,